लेवीय अध्याय 4. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास असे सांग, जर कोणी परमेश्वराने निषिद्ध केलेल्या कृत्यापैकी एखादे कृत्य केले किंवा चुकून त्याच्या हातून पाप घडले तर त्याने पुढील गोष्टी कराव्यात. जर अभिषेक झालेल्या मुख्य याजकाने लोकांवर दोष येईल असे पाप केले तर आपल्या पापाबद्दल त्याने पापार्पण म्हणून कोणताही दोष नसलेला एक गोरा परमेश्वरासाठी अर्पावा. त्याने तो गोरा परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी आणावा. त्याच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा. मग अभिषिक्त याचकाने गोऱ्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपामध्ये न्यावे. याचकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे व परमेश्वरासमोर परमपवित्र स्थानातील अंतरपटासमोर ते 7 वेळा शिंपडावे. मग याचकाने त्यातले काही रक्त घेऊन दर्शन मंडपापुढे परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांना ते लावावे. मग त्या गोऱ्याचे राहिलेले सगळे रक्त दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे आणि त्याने पापार्पणाच्या गोऱ्याच्या आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी, दोन्ही गुर्दे, त्याच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुर्द्यापर्यंतच्या काळजावरील पडद्याची चरबी वेगळी करावी. शांत्यर्पणात जसे बैलाचे हे भाग काढून अर्पण करतात तसेच ते अर्पण करून याचकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा. गोऱ्याचे कातडे, आतडी, सर्व मांस, डोके, पाय व शेण, अशा प्रकारे सर्व गोरा छावणी बाहेरील विधीपूर्वक नेमलेल्या व स्वच्छ केलेल्या ठिकाणी राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडाच्या विस्तवावर जाळून टाकावा. इस्रायलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते मंडळीच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केले तर ते सर्वजण दोषी ठरतील. आणि मग जर ते त्यांच्या लक्षात आले तर त्यांनी सर्व लोकांकरता पापार्पण म्हणून एक गोरा दर्शन मंडपाजवळ आणून अर्पावा. मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे व परमेश्वरासमोर गोऱ्याचा वध करावा. नंतर अभिषिक्त याचकाने त्या गोऱ्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपामध्ये न्यावे. मग याचकाने त्या रक्तात आपले बोट बुडवून परमेश्वरासमोर अंतरपटासमोर ते 7 वेळा शिंपडावे. मग त्याने परमेश्वरासमोर दर्शन मंडपामध्ये असलेल्या वेदीच्या शिंगांना थोडे रक्त लावावे व बाकीचे सर्व रक्त दर्शन मंडपापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. त्या गोऱ्याची सर्व चरबी याचकाने काढून तिचा वेदीवर होम करावा. पापार्पणाच्या गोऱ्याच्या भागांचे जसे अर्पण करावयाचे तसेच ह्याच्याही भागांचे करावे. अशा प्रकारे याचकाने इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित करावे, म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल. आधीचा गोरा जसा जाळून टाकावयाचा तसा हाही गोरा याचकाने छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे सर्व लोकांकरता पापार्पण होय. एखाद्या अधिपतीने त्याचा देव परमेश्वर याने निषिद्ध केलेले कृत्य केले व चुकून पाप घडले म्हणून तो दोषी ठरला व त्याने केलेले पाप त्यास कळून आले तर त्याने एक दोष नसलेला बकरा अर्पिण्यासाठी आणावा. त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञ पशुचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय. मग याचकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. शांत्यार्पणाच्या यज्ञ पशुच्या चरबीप्रमाणे याचकाने या बकऱ्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा. अशा प्रकारे त्या अधिपतीच्या पापाबद्दल याचकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्या अधिपतीची क्षमा होईल. सामान्य मनुष्यामधून कोणाकडून चुकून पाप घडले किंवा परमेश्वराने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केल्यामुळे दोषी तो ठरला आणि त्याने केलेले पाप त्यास कळून आले तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण म्हणून एक दोष नसलेली बकरी आणावी. त्याने त्या पाप बलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होम बलीचा वध करतात तेथे तिचा वध करावा. मग याचकाने त्या अर्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते होम वेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे. आणि याचकाने त्या बकरीची चरबी शांत्यर्पणाच्या यज्ञ पशुच्या चरबीप्रमाणे वेगी काढून तिचा परमेश्वरासाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा. अशा प्रकारे याचकाने त्या मनुष्याकरता प्रायश्चित करावे, म्हणजे परमेश्वर त्यास क्षमा करेल. त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले तर ती दोष नसलेली मादी असावी. त्याने त्या कोकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणाकरता त्यास वधावे. याचकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे वेदीच्या पायथ्याशी ओतावे. त्याने शांत्यर्पणाच्या कोकऱ्याच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि होमवेदीवर तिचा परमेश्वरासाठी होम करावा. याप्रमाणे त्याने केलेल्या पापांबद्दल याचकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल.